योहान अध्याय 8। येशू जैतुनाच्या डोंगरावर निघून गेला। दुसऱ्या दिवशी सकाळीच येशू परत मंदिरात गेला। सर्व लोक येशूकडे आले। येशू बसला आणि त्याने लोकांना शिक्षण दिले। नियमशास्त्राचे शिक्षक व परुषी एका स्त्रीला घेऊन तेथे आले। त्या स्त्रीला व्यभिचाराचे पाप करताना पकडले होते। या यहुदी लोकांनी त्या स्त्रीला बळजबरीने लोकांपुढे उभे केले। ते येशूला म्हणाले,
गुरुजी, जो हिचा नवरा नाही अशा माणसाचे विचार करताना ह्या स्त्रीला पकडले। मोशेच्या नियमशास्त्रात अशी आज्ञा दिली आहे की असे कर्म करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आम्ही धोंडमार करून जीवे मारले पाहिजे। आम्ही काय करावे असे तुमचे मत आहे?
येशूला पेचात पकडावे म्हणून यहुदी लोकांनी हा प्रश्न विचारला होता। काहीतरी चुकीचे बोलताना येशूला धरावे अशी त्यांची इच्छा होती, म्हणजे मग त्यांना येशूवर आरोप ठेवता आला असता। पण येशूने गुडघे टेकले व आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला। यहुदी पुढारी येशूला प्रश्न विचारितच राहिले म्हणून येशू मान वर करून त्यांच्याकडे पाहत म्हणाला,
ज्याने कधीच पाप केले नाही असा एक तरी मनुष्य येथे आहे काय? निष्पाप मनुष्य या स्त्रीवर पहिला दगड फेकू शकतो।
मग येशूने पुन्हा गुडघे टेकले व जमिनीवर लिहू लागला। येशूचे हे शब्द ज्या लोकांनी ऐकले ते एक एक करून निघून जाऊ लागले। जे वयस्कर होते ते अगोदर गेले, मग इतर लोक गेले। येशू एकटाच त्या स्त्रीसह तेथे राहिला होता। ती त्याच्यासमोर उभी होती। येशूने पुन्हा वर पाहिले आणि तिला विचारले,
बाई, ते सर्व लोक निघून गेले आहेत, त्यातील एकानेही तुला दोषी ठरविले नाही काय?
त्या स्त्रीने उत्तर दिले,
महाराज, मला कोणीही दोषी ठरविले नाही।
मग येशू म्हणाला,
मग मीही तुझा न्याय करीत नाही। आता तू जाऊ शकतेस, पण परत पाप करू नकोस।
नंतर येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला। तो म्हणाला,
मी जगाचा प्रकाश आहे। जो माझ्या मागे येतो तो कधीही अंधारात राहणार नाही। त्या माणसाजवळ जीवन देणारा प्रकाश राहील।
परंतु परुष लोक येशूला म्हणाले,
जेव्हा तुम्ही स्वतः आपल्याविषयी बोलता तेव्हा या गोष्टी खऱ्या आहेत असे म्हणणारे तुम्ही एकटेच असता, तेव्हा तुम्ही सांगता त्या गोष्टी आम्ही स्वीकारू शकत नाही।
येशूने उत्तर दिले,
होय, मी स्वतःच माझ्याविषयी या गोष्टी सांगत आहे, परंतु मी सांगतो त्या गोष्टीवर लोक विश्वास ठेवू शकतील, कारण मी कोठून आलो हे मला माहीत आहे व कोठे जाणार हे मला माहीत आहे। मी तुमच्यासारखा नाही। मी कोठून आलो व कोठे जाणार हे तुम्हाला माहीत नाही। तुम्ही एखाद्याचा न्याय करता तसाच माझाही करता। मी कोणाचा न्याय करीत नाही, पण जर मी न्याय केला तर त्यात माझा न्याय खरा असतो, कारण जेव्हा मी न्याय करतो तेव्हा मी एकटा नसतो, ज्या पित्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर असतो। तुमचे स्वतःचेच नियमशास्त्र असे म्हणते की दोन साक्षीदार एकाच गोष्टीविषयी साक्ष्य देतात तेव्हा ते काय म्हणतात ते तुम्हाला स्वीकारावेच लागते। स्वतःविषयी बोलणाऱ्या दोघा साक्षीदारांपैकी मी एक साक्षीदार आहे आणि ज्या पित्याने मला पाठविले तो दुसरा साक्षीदार आहे।
लोकांनी येशूला विचारले,
तुमचा पिता कोठे आहे?
येशूने उत्तर दिले,
तुम्ही मला अगर माझ्या पित्याला ओळखत नाही, जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते।
येशू मंदिरात शिक्षण देत असता या गोष्टी बोलला। ज्या पेटीत लोक पैसे टाकीत त्या पेटी जवळच तो होता, परंतु येशूला कोणी अटक केली पकडले नाही, कारण त्याची वेळ अजून आलेली नव्हती। येशू पुन्हा लोकांना म्हणाला,
मी लवकरच तुम्हाला सोडून जाईन। तुम्ही माझा शोध कराल, परंतु तुम्ही आपल्या पापात मराल। मी जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही।
म्हणून यहुदी लोक एकमेकास विचारू लागले,
येशू स्वतःला ठार करणार नाही ना, यासाठी तो असे म्हणाला का की मी जाणार आहे, तिकडे तुम्ही येऊ शकणार नाही?
पण येशू म्हणाला,
तुम्ही लोक येथील खालचे आहात पण मी वरचा आहे। तुम्ही या जगाचे आहात परंतु मी या जगाचा नाही। तुम्ही आपल्या पापात मराल असे मी म्हणालो, होय, मी आहे यावर तुम्ही विश्वास ठेवीत नाही तर तुम्ही पापात मराल।
यहुदी लोकांनी विचारले,
मग तुम्ही कोण आहात?
येशूने उत्तर दिले, मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आलो तोच मी आहे. तुमच्याविषयी बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत. मी तुमचा न्याय करू शकतो, परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडून ऐकलेल्या गोष्टीच मी लोकांना सांगतो आणि तो सत्य सांगतो.
येशू कोणाविषयी बोलत आहे हे लोकांना समजेना. येशू त्यांना पित्याविषयी सांगत होता, म्हणून येशू लोकांना म्हणाला,
तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल, वधस्तंभावर ठार माराल, मग तो मी आहे हे समजू शकाल. मी ज्या गोष्टी करतो त्या माझ्या स्वतःच्या अधिकारात करीत नाही हे तुम्हाला समजेल. तुम्हाला समजेल की ज्या गोष्टी मला पित्याने शिकविल्या त्याच गोष्टीविषयी मी बोलतो. ज्याने मला पाठविले तो माझ्या बरोबर आहे, त्याला ज्यामुळे संतोष होतो तेच मी नेहमी करतो, म्हणून त्याने मला एकटे सोडले नाही.
येशू या गोष्टी बोलत असता अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला त्या यहुदी लोकांना तो म्हणाला,
तुम्ही जर नेहमी माझ्या शिकवणुकीचे पालन कराल तरच तुम्ही माझे खरे शिष्य आहात. मग सत्य काय आहे हे तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला मोकळे करील.
यहुदी लोकांनी उत्तर दिले,
आम्ही अब्राहमाचे लोक आहोत आणि आम्ही कधीच गुलाम नव्हतो, तर आम्ही मोकळे हो असे तुम्ही का म्हणता?
येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे तेच सांगतो, जो प्रत्येक पाप करतो तो गुलाम आहे, पाप त्याचा मालक आहे. गुलाम कुटुंबात कायमचा राहत नाही, परंतु पुत्र कायमचा आपल्या कुटुंबात राहतो. म्हणून जर पुत्र तुमची सुटका करतो तर तुम्ही खरोखरच मोकळे व्हाल. तुम्ही अब्राहमाचे लोक आहात हे मला माहीत आहे, परंतु तुम्ही मला जीवे मारावयास टपलेले आहात, कारण तुम्हाला माझे शिक्षण स्वीकारायला नको आहे. माझ्या पित्याने जे काही मला दाखवून दिले तेच मी तुम्हाला सांगत आहे, परंतु तुमच्या पित्याने तुम्हाला सांगितले तेच तुम्ही करता.
यहुदी लोकांनी उत्तर दिले,
आमचा पिता अब्राहम आहे.
येशू म्हणाला,
तुम्ही जर खरोखरच अब्राहमाची संतती असता तर अब्राहमाने केल्या त्याच गोष्टी तुम्ही केल्या असत्या. देवाकडून जे सत्य ऐकले ते तुम्हाला सांगणारा मी एक मनुष्य आहे, परंतु तुम्ही मला जीवे मारायला पाहता. अब्राहमाने तसे केले नाही, पण अब्राहमाने जे केले नाही ते तुम्ही करता. याचा अर्थ तुम्ही त्याची मुले नाहीत, तर तुमचा पिता अब्राहम नसून कुणी वेगळा आहे.
परंतु यहुदी म्हणाले,
ज्या मुलांना आपला पिता कोण आहे ते माहीत नाही त्यांच्या सारखे आम्ही नाही. देव आमचा पिता आहे, तोच एक आमचा पिता आहे.
येशू त्या यहुदी लोकांना म्हणाला,
जर देव खरोखरच तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती. मी पित्याकडून आलो आणि आता मी येथे आहे. मी माझ्या स्वतःच्या अधिकारात आलो नाही, देवानेच मला पाठविले. मी म्हणतो, मी देत असलेली शिकवण तुम्हाला समजत नाही का? कारण की तुम्हाला माझी शिकवण स्वीकारता येत नाही. तुमचा पिता सैतान आहे, तुम्ही त्याचे आहात. त्याला करायला पाहिजे तेच तुम्ही करता. सैतान सुरुवातीपासूनच खुनी आहे. सैतान सत्याच्या विरुद्ध आहे आणि सैतानाच्या ठाई सत्य नाही. तो सांगतो त्या लबाड्याप्रमाणेच तो आहे. सैतान लबाडा आहे आणि तो असत्याचा पिता आहे. मी सत्य बोलतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवित नाही. मी एखाद्या पापाविषयी दोषी आहे असे तुमच्यातील कोणी सिद्ध करू शकेल काय? जर मी सत्य सांगतो तर तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवित नाही? जो देवाचा आहे तो देवाचे म्हणणे ऐकतो, परंतु तुम्ही देवाचे म्हणणे ऐकत नाही, कारण तुम्ही देवाचे लोक नाहीत.
यहुदी म्हणाले,
तुम्ही शमरुनी आहात, तुम्हाला भूताने पछाडले आहे असे आम्ही म्हणालो तर आम्ही म्हणतो तेच बरोबर नाही काय?
येशूने उत्तर दिले,
मला भूत लागले नाही, मी तर आपल्या पित्याचा मान राखतो, परंतु तुम्ही माझा मान राखीत नाही. स्वतःला सन्मान मिळवण्याचा प्रयत्न मी करीत नाही. माझा सन्मान व्हावा असे एकाला देवाला वाटते तोच न्यायाधीश आहे. मी तुम्हाला खरे तेच सांगतो, जो कोणी माझ्या शिक्षणाचे पालन करतो तो कधीही मरणार नाही.
यहुदी लोक म्हणाले,
तुमच्यात खरोखर भूत संचारले आहे हे आता आम्हाला माहीत झाले.
अब्राहम आणि संदेष्टे मेले, परंतु तुम्ही म्हणता जो माझ्या शिकवणुकीचे पालन करतो तो कधीच मरणार नाही. तुम्ही आमचा पिता अब्राहम याच्यापेक्षाही थोर आहात असे तुम्हाला वाटते काय? अब्राहम मेला तसेच संदेष्टेही मेले, तुम्ही स्वतःला समजता तरी कोण?
येशूने उत्तर दिले, जर मी स्वतःच स्वतःचा सन्मान केला तर त्या सन्मानाला काहीच अर्थ नाही. माझा पिता माझा सन्मान करतो, तो आमचा देव आहे असे तुम्ही म्हणता, परंतु तुम्ही खरोखर त्याला ओळखीत नाही. पण मी त्याला ओळखतो, तो सांगतो त्याचे पालन मी करतो. मी त्याला ओळखीत नाही असे जर मी म्हणालो तर तुम्ही लबाड आहात, तसा मीही लबाड ठरेन. परंतु मी त्याला नक्कीच ओळखतो आणि तो जे काही सांगतो त्याचे पालन करतो. माझ्या येण्याचा दिवस पाहण्याच्या आशेने तुमचा पिता अब्राहम आनंदित झाला होता. त्याने तो दिवस पाहिला आणि त्याला आनंद झाला.
यहुदी लोक येशूला म्हणाले,
तुम्ही अब्राहमाला कधीच पाहिले नाही, तुम्ही 50 वर्षाचेही नाही.
येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे तेच सांगतो, अब्राहमाच्या जन्मापूर्वीपासून मी आहे.
जेव्हा येशू असे बोलला तेव्हा लोकांनी त्याला मारण्यासाठी दगड उचलले, पण येशू गुप्त झाला आणि नंतर मंदिरात निघून गेला.